विविध भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद दत्तक बालक योजना राबवणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारी अधिकाऱ्यांना बालकं दत्तक देऊन त्यांच्या आरोग्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 2,80,000 बालकांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यात 375 बालकं कुपोषित आढळून आली आहेत. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालकं आढळली आहेत. शिधापत्रिका धारकांना आधार क्रमांक जोडण्यासाठी म्हणजे ई KYC साठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 31 मार्च पर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66% शिधापत्रिका धारकांनी ई KYC पूर्ण केली आहे. आता घर बसल्या KYC पूर्ण करता यावी यासाठी मेरा ई KYC ऍप विकसित करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या बैठकीत केल्या जाणाऱ्या सूचनांबाबत सर्व संबंधित विभागांनी वेळेत कार्यवाही करून त्या निकाली काढाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते आज बोलत होते. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट संघटनेनं नाट्यगृहात मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे. येत्या 24 आणि 25 मार्च या दिवशी पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात जुन्या चित्रपटांचा रसास्वाद घेता येणार असल्याचं महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितलं. पुणे शहरात समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याचं मीटर बसवलं जात आहे. या योजनेत आतापर्यंत मीटर बसवण्यात आलेल्या 47 विभागांपैकी 11 विभागांमध्ये पाण्याच्या टाकीपासून ते घरापर्यंत 10 दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाली आहे. समान पाणी पुरवठा योजनेत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या योजनेमुळे पाण्याची गळती 20% कमी केली जाणार आहे अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी दिली आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांना गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. आमदार हेमंत रासने यांनी आज ही माहिती दिली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूचं नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्र, त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता, भाडेकरारनामा, ओळखपत्र आदींबाबतची कागदपत्रं घरमालकांना स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करावी लागणार आहेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भांग मिश्रित गोळ्यांची विक्री करणाऱ्या किराणा माल दुकानदाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली आहे. शिवणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. या दुकानदाराकडून 4 किलोहून अधिक भांग मिश्रित गोळ्या जप्त करण्यात आल्या. लोहा फाउंडेशननं आयोजित केलेली 4थी आपले पुणे सायक्लोथॉन ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये 1000 सायकलस्वारांसह दिव्यांग आणि अनाथ मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमानं समावेशकता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. शारीरिकदृष्ट्या दिव्यांग सायकलस्वारांनी 3 किलोमीटर तर अनाथाश्रमातील मुलांनी 10 किलोमीटर सायकल फेरी पूर्ण केली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित PDF लीग 2025 फुटबॉल स्पर्धेच्या अव्वल श्रेणी गटाच्या सामन्यामध्ये रिअल पुणे युनायटेड FC अ संघानं KP 11 चा 2-1 असा पराभव केला. द्वितीय श्रेणी गटाच्या साखळी सामन्यामध्ये लिजंड्स युनायटेड FC राहुल फुटबॉल क्लबचा 3-2 असा पराभव केला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36° सेल्सिअस तर किमान 17° सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.